श्रीराम। श्री समर्थांचा मनोबोध 98 श्लोक आपण बघणार आहोत। हरी नाम ने मस्त पाषाण तारी, बहु तारिले मानव देहधारी, तया राम नामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीव तो पापरूपी। कोणत्या जीवाला पापरूपी म्हटलेलं आहे ते बघा। आपण म्हणतो एखादी व्यक्ती पुण्यवान आहे, एखादी पापी आहे, कशावरून ठरायची ते समस्त सांगतात त्याच्यामध्ये। पहिल्यांदा ते काय म्हणतात, हरिनाम त्याचं महत्त्व काय आहे ते पहिल्या दोन चरणात सांगितलं। हरिनाम नेमस्त, मी निश्चितपणाने पाषाण तारी। आपण अनुभव घेतला, लंकेवर स्वारी करायला जाताना मधला तो सागर ओलांडायचा होता, त्यावेळा कसं जायचं हा प्रश्न पाला। तेव्हा नळाला सांगितलं वानरांच्यातल्या की ह्याच्यावर पूल बांधायचा। आता सागरावर पूल बांधायचा सोपी गोष्ट नाही, पण त्या ज्या शिळा टाकल्या गेल्या त्या पहिल्यांदा टाकल्या त्या बुडाल्या। मग हनुमंतांनी सांगितलं असं म्हणतात त्याप्रमाणे की प्रत्येक शिळेवर राम नाम घाल आणि शिळा टाक त्या तरंगतील। आणि त्याप्रमाणे त्या शिळा तरंगल्या आणि सगळी वानरसेना रामचंद्रांसहित सगळे पलीकडे गेले लंकेमध्ये। तर त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे, हरी नाम घेतल्यामुळे, म्हणजे रामाचं नाम घेतल्यामुळे पाषाणदेखील तरले, पाषाणदेखील तरले त्याच्यामध्ये। मग आता हे मनुष्यरूपी पाषाण जे आहेत, पाषाणच आहेत, कारण त्याला असं एका ठिकाणी म्हटलं आहे की एखादी मूर्ती घडवायची असली, काही करायचं असलं, तर दगडाची जर कपची काढली तर ती पुन्हा चिकटत नाही, ती बाजूला जाते। पण माणसाच्या कपच्या किती जरी काढल्या पुन्हा त्या चिकटतात, पुन्हा तेच दुर्गुण, तेच दोष, पुन्हा तसेच। किती जरी सांगितलं तरी त्याच्यात काही बदल घडत नाही। म्हणून काही काही वेळा पाषाण घडवणं सोपं पण मनुष्य घडवणं अवघड आहे असं त्यांचं म्हणणं। इथं ते असं म्हणत आहेत की पाषाण तारी, पाषाणाला हरिनामाने तरुण नेलं, बहु तारिले तसेच मानव देहधारी, अनेकांना तारून नेल्यात आश्चर्य काय आहे। मानव वेश घेतलेला म्हणजे मानवांचं रूप घेतलेला। एक कल्पना इथे लक्षात ठेवावी की जे जे आहे ते भगवंताचं रूप आहे। नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही। अगदी अणुरेणूसुद्धा जो सगळा तो रामरूपच आहे। वनस्पती आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, जे जे काही आपल्याला दिसत आहे ते सगळंच्या सगळं, यांनी दिसत आहे न दिसत आहे ते सगळंच्या सगळं रामानेच भरलेलं आहे। सदा संचले येत ना जातं काही, सगळं भरवून आहे। किंवा एका ठिकाणी म्हटलंय, रामाने सर्व कोंदलेलं आहे भरून, पण आभाग्यास हे दृश्य पाषाण भासे। पण आभागाला राम कळतच नाही, राम शोधायला जातात कुठेतरी। आज ह्या तीर्थाला गेले, परवा त्या तीर्थाला गेले, आज ह्या देवळात, त्या देवळात, त्या देवळात जा, पण लक्षात ठेवा आपल्या आतच तो आहे, त्याला शोधायला जायला नको कुठे। ठाईचं बैसवणी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा। आपल्या आत त्याला शोधा, आणि आपल्या आत शोधलेला जर तो सापडला तर लक्षात येईल की तोच सगळ्या ठिकाणी भरून आहे। पण हे लक्षात येत नाही। दोन प्रकारची माणसं असतात, काही मंडळी म्हणजे परमार्थ करणारी सुद्धा, काही मंडळी समाजात प्रत्येकात रामरूप आहे असा विचार करण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येकामध्ये भगवत भाव ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण स्वतः साधना करत नाहीत। समाजसेवेच्या नावाखाली किंवा अध्यात्माचं काही काम करण्याच्या नावाखाली, देशाच्या नावाखाली, सर्वांच्यामध्ये भगवंत आहे असा विचार करून त्यांच्याशी चांगलं वागतात, त्यांच्यासाठी काही करतात, पण त्याचबरोबर स्वतःमधला भगवंत शोधला पाहिजे, मी कोण आहे हे जाणून घेतलं पाहिजे, आतला मी त्याचंच स्वरूप आहे, त्याचाच अंश आहे हे जाणलं पाहिजे, ह्याचा त्यांना विसर पडतो. आणि जे बाहेर बघतात ते आतलं शोधत नाहीत, आणि जे आतलं शोधतात ते बाहेरच्या ठिकाणी भगवंत आहे हे विसरतं. पण साधकाच्या पक्षी आतही त्याला शोधला पाहिजे, आणि तोच प्रत्येक प्राणी मात्रात कणाकणात आहे असं लक्षात ठेवून त्याच्याशी वर्तन केलं पाहिजे. प्रत्येकाची प्रकृती बाजूला सारून या उपाधी माझी चैतन्य असे जे सर्वगत ते तत्त्वज्ञानं स्वीकारते. प्रत्येकातलं चैतन्य जे आहे त्याचं भान आपल्याला राहिलं पाहिजे, आणि ते आपल्या वर्तनातून दिसून आलं पाहिजे. नुसतं बोलून सांगून प्रवचनं कीर्तनं करून होणार नाही, ते आपल्यात उतरलं पाहिजे. म्हणून हरी नाम नेमस्त पाषाण तारी बहुतारिले मानव देहधारी तया अशा राम नामाचं महत्त्व सांगितलं. अशा या रामनामामध्ये सदा जो विकल्पी संशय घेतो, विकल्प करतो, म्हणजे इतकं सगळं सांगितलं तरी रामराम म्हणून काय होणार, तो काय येणार आहे का आपल्या मदतीला, आहे कुठं तो आधी, तो आहेच का नाही आहे. तुम्ही आपल्या श्रद्धेने आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवता, आम्हाला काय तो कुठे दिसला नाही, जोवर तो दिसला नाही तोवर आम्ही मानणार नाही, चालू द्या. दिसत नसलेल्या पुष्कळ गोष्टी जगात आहेत, आपलं मनच आहे, आपल्याला दिसत नाही, बुद्धी दाखवता येत नाही आपल्याला, ही बुद्धी ही मन म्हणून, पण त्याच्या कार्यावरून समजतं. तसं भगवंताच्या कार्यावरून समजता पाहिजे की तो आहे आणि तोच आहे, मीही तोच आहे, असे एकापुढचे एक बोध आहेत ते मिळवत गेलं पाहिजे. मग तया राम नामी सदा नेहमीच जो विकल्पी अखंड संशयचमुळे, खरंच आहे कशावरून, मग संशय असेल तर संशय आत्मा विनश्यती असं म्हटलेलं आहे. जिथं श्रद्धा ठेवायची ती ठेवत नाही, त्याच्यावर संशय ठेवता नाश आहे त्याच्यामध्ये. बाहेरच्या गोष्टीवर संशय नाही आपल्याला, काही बाजारात विकत घ्यायला जातो, बनावट वस्तू असते, आपण घेऊन येतो, मग म्हणतो पण त्यावेळेला घेतली विश्वास ठेवून, कुणीतरी सांगितलं घेतले, स्वस्त मिळत आहे घेऊन आले. पण भगवंतावर विश्वास ठेवा म्हणून जर सांगितलं, साधू संतांनी तळमळून कळवळून त्याच्यावर विश्वास नाही ठेवत. सदा जो विकल्पी वदे ना कदा, नाम कधी घेत नाही जीव तो पापरूपी. जो भगवंतावर विश्वास ठेवत नाही, त्याच्याबद्दल संशय घेतो, त्याचं नामस्मरण नाही, नुसतं स्मरण नाही, अंतःकरणात त्याचा बोध नाही, त्याच्यासारखा पापी कोण, त्याला पापी म्हटलेलं आहे. अशी पापी मंडळी आपल्याला पुष्कळ सापडतील. त्यांनी काय मोठं पाप केलं, चोऱ्या दरोडे केले असं नाही, पण भगवंताचं विस्मरण हेच पाप. म्हणून हरी नाम नेमस्त पाषाण तारी बहुतारिले मानव देहधारी तया राम नामी सदा जो विकल्पी वदेना कदा जीवतो पापरूपी. जय जय रघुवीर समर्थ.